योहान अध्याय 15।
मी खरा द्राक्षवेल आणि माझा पिता माळी आहे। तो माझ्यातील फळ न देणारी प्रत्येक फांदी तोडून टाकतो। ज्या प्रत्येक फांद्या फळ देतात त्यांनी अधिक फळ द्यावे म्हणून त्या द्राक्षवेलीला तो साफ करतो। जे वचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता स्वच्छ झालाच आहा। तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहीन। जसा फाटा वेलात राहिल्यावाचून त्याच्याने फळ देता येत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्याशिवाय तुम्हाला फळ देता येणार नाही। मी वेल आहे, तुम्ही फाटे आहा। जो माझ्यामध्ये राहतो व मी त्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुमच्याच्याने काही होत नाही। कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर तो फाट्याप्रमाणे बाहेर टाकला जातो, तो वाळून जातो, मग त्याला गोळा करून अग्नीत टाकतात व ते जाळण्यात येते। तुम्ही माझ्यामध्ये राहिलात व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे ते तुम्ही मागा, म्हणजे ते तुम्हास मिळेल। तुम्ही पुष्कळ फळ दिल्यानेच माझ्या पित्याचे गौरव होते आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल। जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली आहे तशीच मीही तुम्हावर प्रीती केली आहे। माझ्या प्रीतीत राहा। ज्याप्रमाणे मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळल्या म्हणून त्याच्या प्रीतीत राहतो, तसेच तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल। माझा आनंद तुम्हामध्ये राहावा आणि तुमचा आनंद पूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत। जशी मी तुम्हावर प्रीती केली तशीच तुम्ही एकमेकांवर प्रीती करा, ही माझी आज्ञा आहे। आपल्या मित्रासाठी मरावे यापेक्षा कोणाचीही प्रीती मोठी नाही। मी आज्ञा करतो तसे तुम्ही वागता तर तुम्ही माझे मित्र आहात। आता मी तुम्हाला सेवक म्हणत नाही, कारण आपला धनी काय करतो हे सेवकाला माहीत नसते, पण मी तुम्हाला मित्र म्हणतो, कारण ज्या गोष्टी मी आपल्या पित्याकडून ऐकल्या त्या सर्व तुम्हाला कळविल्या आहेत। तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले आणि नेमले आहे, यासाठी की तुम्ही जाऊन फळ द्यावे आणि तुमचे फळ टिकावे, यासाठी की जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हास द्यावे। तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी म्हणून या गोष्टी मी तुम्हास आज्ञा देऊन सांगतो। जर जग तुमचा द्वेष करते तर लक्षात ठेवा की पहिल्यांदा जगाने माझा सुद्धा द्वेष केलेला आहे। तुम्ही जर जगाचे असता तर जगाने तुम्हावर जशी स्वतःवर करतात तशी प्रीती केली असती, पण तुम्ही जगाचे नसल्याने आणि तुमची जगातून निवड केल्याने जग तुमचा द्वेष करते। जे शब्द तुम्हाला सांगितले ते लक्षात ठेवा। कोणताही नौकर आपल्या मालकापेक्षा श्रेष्ठ नसतो। त्यांनी जर माझी छळवणूक केली तर ते तुमचेही करतील, त्यांनी जर माझी शिकवण पाळली तर ते तुमची सुद्धा पाळतील। माझ्या नावामुळे ते तुमच्याशी अशा प्रकारे वागतील, कारण ज्याने मला पाठविले त्याला ते ओळखत नाहीत। जर मी आलो नसतो आणि त्यांना सांगितले नसते तर ते पापाबद्दल दोषी ठरले नसते। आता त्यांना त्यांच्या पापाविषयी सबब सांगता येणार नाही। जो माझा द्वेष करतो तो माझ्या पित्याचाही द्वेष करतो। मी त्या लोकांमध्ये अशा गोष्टी केल्या ज्या दुसऱ्या कोणीही केल्या नाहीत। मी जर त्या गोष्टी केल्या नसत्या तर पापाबद्दल ते दोषी ठरले नसते, पण आता त्यांनी ते चमत्कार पाहिले आहेत आणि तरीही त्यांनी माझा व माझ्या पित्याचा द्वेष केला। परंतु नियमशास्त्रात लिहिलेले पूर्ण व्हावे म्हणून हे घडले, कारण नसताना त्यांनी माझा द्वेष केला। पित्यापासून मी सहाय्यकर्ता पाठवीन। सहाय्यकर्ता हा सत्याचा आत्मा आहे, तो पित्यापासून येतो। जेव्हा तो येतो तेव्हा तो माझ्याविषयी सांगतो, आणि तुम्ही सुद्धा माझ्याविषयी लोकांना सांगाल, कारण तुम्ही माझ्याबरोबर सुरुवातीपासून आहात।